दीपक, सहजच एक दिवस शाळेच्या नोटीस बोर्डवर लक्ष गेलं. तिथे एका पाचवीतल्या मुलाचा सुंदर हस्ताक्षरातला निबंध लावला होता. निबंधाचं नाव होतं मला सूर्य व्हायचे. त्या निबंधाचं शीर्षक वाचूनच तो निबंध वाचावासा वाटला. निबंधात त्याने लिहिलं होतं की मला वडील नाहीत, शेतीची सगळी कामं आईच करते. आई जेव्हा भर पावसात शेतीची कामं करते तेव्हा तिच्या अंगावरची सगळी कापडे भिजून चिंब होतात. माझी आई आजारी पडेल म्हणून मला त्याची सतत काळजी वाटते. मी जर सूर्य झालो तर माझ्या प्रकाशाने माझ्या आईच्या अंगावरची कापडं वाळतील आणि तिला ऊब मिळेल. रानातल्या झाडांवरचे पक्षी सुद्धा चिंब भिजून भितूर भितूर होऊन चिडीचीप बसलेले असतात. माझ्या प्रकाशाने त्यांचे पंखही वाळतील, त्यांनाही ऊब मिळेल. माझ्या प्रकाशाने रानातली गवताची पाती आणि हिरवगतचं शेत चमकून उठेल, असं काहीतरी त्या निबंधात दीपकने लिहिलं होतं. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मी दीपकच्या वर्गाबाहेरच थांबलो होतो. मुलं बाहेर येता येताच मी विचारलं, दीपक कोण आहे? भितूर भितूर डोळ्यांचं एक इवलसं पोरग माझ्यासमोर उभं राहिलं. मी त्याला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली. दीपक, किती छान निबंध लिहिलायस तू. खरं तर ती एक सुंदर कविताच आहे. शाबास बेटा. कोण गावचा तू? कुठून येतोस? मी नांद्याच्या चिंचवाडीतला. खूप लांब आहे माझं घर काका. नंतर चौकशी केली तेव्हा कळलं, दीपक रोज 12 किलोमीटरवरून शाळेत चालत येतो. सकाळी 2.5 तास आणि संध्याकाळी 2.5 तास असे दिवसाचे 5 तास त्याला चालावं लागतं. घरात वडील वारलेले, 2 बहिणी आणि दीपक अशा 3 लेकरांचा सांभाळ आई शेतातील काबाड कष्ट आणि मोलमजुरी करून करत होती. तो प्रसंग मला अजूनही आठवतोय. प्रशालेच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. 100x32 फुटाच्या 2 इमारतींचं बांधकाम चालू असताना 100 फूट लांबीच्या 9 इंच रुंदीच्या भिंतीवरती एक मुलगी कमरेवर कळशी घेऊन भिंतीवर पाणी ओतत होती आणि तिची आई शिडीवर चढून तिला घागर भरून देत होती. बाकी कोणी लेबर हे काम करायला धजावत नव्हते. 10वीची परीक्षा झाल्यानंतर या 2 मुली आणि त्यांची आई शाळेच्या इमारत बांधकामावर मजूर म्हणून आले होते. कालांतराने मला त्या दीपकची आई आणि बहिणी होत्या हे कळलं. मी त्यांच्या धाडसाला सलाम केला. अगदी खरं सांगायचं तर अशा माणसांच्या योगदानामुळेच शाळेची भव्य वास्तू उभी राहिली होती. शाळेत एखादं मूल गैरहजर असलं, त्याची अभ्यासात प्रगती ठीक नसली तर वर्ग शिक्षक त्यांच्या पालकांना भेटायला बोलवत असत. एक दिवस काही कारणाने दीपकलाही पालकांना भेटायला आणण्यास सांगितलं. 2 दिवस झाले तरी त्याने पालकांना भेटायला आणलंच नाही. वर्ग शिक्षक रागावले. पुन्हा 3र्या दिवशी तेच वर्ग शिक्षकाने विचारल्यावर दीपक म्हणाला, सर मला वडील नाहीत. ठीक आहे, मग आईला घेऊन ये असं शिक्षक सांगतात. दीपक आईलाही घेऊन येत नाही. मग वर्ग शिक्षक त्याला मुख्याध्यापक मॅडमकडे घेऊन जातात. मॅडम शिक्षकांना सांगतात, सर तुम्ही जा वर्गात, मी बघते काय करायचं ते. दीपक अपराधी भावनेने खाली मान घालून उभा असतो. मॅडम त्याला जवळ बोलावतात आणि त्याच्या पाठीवर हात फिरून प्रेमाने विचारतात. तेव्हा पापण्यांचा बांध फोडून दीपकच्या डोळ्यातून अश्रू ओसंडून वाहतात. दीपक सांगतो, मॅडम मी खरं सांगू, माझ्या आईला शाळेत नेसून येण्यासाठी धड लुगडंच नाहीये. मग ती कशी येणार शाळेत? मला आणि तिलाही ओशाळं वाटतं. मॅडम कशी बशी त्याची समजूत घालत त्याला शांत करतात आणि वर्गात पाठवतात. दीपक, उद्या शाळा सुटली की मला येऊन भेट. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर दीपक मॅडमना भेटायला जातो. एका प्लास्टिकच्या पिशवीत दीपकच्या आईसाठी 2 साड्या घालून मॅडम दीपकला देतात. आईला दे हा ही भेट. पुढे असाच एक दिवस दीपक भेटतो. आमच्या घरी आलेला असतो. 10वीची परीक्षा होऊन रिझल्ट लागलेले असतात. दीपक पास झालेला असतो. दीपक मॅडमना सांगत असतो, 10वी पास होऊन मॅडम मला कलाशाखेकडे जायचं आहे. मॅडम आणि दीपकचं आई मुलाचं नातं होतं. मॅडमच्या मदतीने दीपकला कलाशाखेत प्रवेश करून दापोलीला उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. शाळेत असतानाच मॅडमने दीपककडून खूप सारं लिहून घेतलं होतं. माझी शाळा, माझे बाबा या त्याच्या कविता तर शाळेत चिरस्मरणीय ठरल्या. पुढे तर त्याचा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असा एक काव्यसंग्रहच मॅडमनी प्रकाशित केला. 12वी होताच आता शिक्षण करायचं तर नोकरी करूनच असं ठरवून दीपक मुंबईला येतो. वडील एसटीत सेवक होते. त्यांच्याच जागेवर दीपकला एसटी सेवकाची नोकरी मिळाली आणि अचानक एक दिवस डेंटल टेक्निशियनचा कोर्स करायचा त्याच्या मनात येतो आणि नोकरी आणि शिक्षण एकाच वेळी सुरू होतं. डेंटल लॅबमध्ये काम करणं हा त्याचा छंद झाला होता. त्या संबंधातील कोर्स तो करत होता. दीपक दिवस रात्र काम करू लागला. खऱ्या अर्थाने तो आता वर्कोहोलिक झाला होता. तो कधीही सुट्टी घेत नाही. शाळेत असताना दीपकने आयबीटी कोर्स केला होता. तेव्हा तो इलेक्ट्रिशियनचं काम शिकला आणि एक दिवस स्वतःच्या घराचं संपूर्ण फिटिंग त्यानं केलं. त्याला खात्री पटली की आपण हे काम करू शकतो. मग सुट्टीत त्याने अनेक घरांची इलेक्ट्रिकल फिटिंगची कामं केली. गव्हर्नमेंट सर्टिफाईड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही तो मुंबईत काम करतो. त्याने अन्य 10-12 मुलांना काम शिकून लायसन्स मिळवून दिला आहे. एकदा तो सांगत होता, काका आपल्या शाळेच्या समोरचे दोन्ही गेट वेल्डिंग करून मीच तयार केले आहेत. दिनेश दादाने शिकवलं मला वेल्डिंग करायला. वेळ पडली तर तीही वेल्डिंगची कामे मी करू शकतो. सध्या तर सकाळी 9 ते 5:30 एसटीतील नोकरी, नंतर 6:30 ते 12:30 डेंटल लॅबची नोकरी करून दीपक रात्री 1:30 ते 2 मुंबईहून वाशीला घरी पोहोचतो. तो सुट्टी घेत नसल्यामुळे कुटुंबीय नातेवाईक तक्रार करत असत. एवढंच नव्हे तर आईला मुंबईत आणल्यानंतर कित्येक महिने आईबरोबर राहत असून सुद्धा एकदाही आईसोबत जेवायला त्याला मिळालं नाही. दीपकची बालमैत्रीण योगिता गावकर त्याच्याबरोबर आली होती. तिलाही आई वडील नाहीत. ती शिक्षण घेते. तिला सीए व्हायचे. दीपकविषयी ती सांगत होती की मला जगण्याची प्रेरणा दीपककडून मिळाली. आता त्याची सहचारिणी झालेली योगिता त्याचं भरभरून कौतुक करत होती. म्हणाली, डेंटिस्ट्रीमध्ये करिअर करताना दीपकने आपली कलात्मकता जपून ठेवली आहे. हे ऐकून मला पटलं, सूर्य बनण्याचं स्वप्न बघणारा दीपक आता लोकदीप तरी नक्कीच झालाय.